नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, फाटल्या 11 वर्सा सावन आपले सरकार समाजातल्या दरेका नागरिकाच्या बऱ्या खातीर कष्ट घेता अशे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला। गोय राज्य कायदो सेवा प्राधिकरणा वतीन फाल्यां पोरवरी हांगच्या उच्च न्यायालय इमारतीन घुवळी वखदा आड जागृताय मोहिमेचो शुभारंभ जातलो। पुराय गोंयान आयज नातलाची परब व्हडा उमेदीन आनी भक्तीभावान मनयतात। आनी गोंयातल्या नामनेच्या जात्रेमधली एक आशिल्ल्या फातर्फे हांगच्या श्री शांतादुर्गा कुंकळीकरीण देवीचे जात्रेक आयज सावन सुरवात जाली। पुराय खबरो, फाटल्या 11 वर्सा सावन आपले सरकार समाजातल्या दरेका नागरिकाक खऱ्या बऱ्या खातीर कष्ट घेता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगले। तांणी फुडें सांगले की आपले सरकार तांकां कसलोच भेदभाव करिनासतना येवजणांचे सगळे तरेचे फायदे दिता, जे खरे प्रशासन आनी खरी धर्मनिरपेक्षता आसा। आदले प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हांच्या 101व्या जयंती निमतान लखनौ हांगा आयोजित भौशीक रॅलीक ते संबोधित करताले। स्वतंत्र भारताच्या दिग्गजांच्या दायजाचो भोवमान करपा खातीर बांदिल्ल्या लखनौ हांगा राष्ट्रप्रेरणा स्थानाचे उक्तावण प्रधानमंत्र्यांनी केले। सरकारी येवजणांची समृद्धी हे आयपल्या सरकारचे बोधवाक्य आसा आणि आता कोट्यांनी गरीब नागरिकांक ताचो लाव मेळटा असे आपल्या भौशीक संबोधनात प्रधानमंत्र्यांनी सांगले। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींचो उगडास करून प्रधानमंत्री हांणी आपले सांगले की तांणी जायते उपक्रम केल्यात जाका लागून देशाची उदरगत झाली। तांणी खास करून प्रधानमंत्री ग्राम सडक येवजणेच्या उपक्रमाचो उल्लेख केलो। गोय राज्य कायदो सेवा प्राधिकरणा वतीन फाल्यां 26 डिसेंबराक सांजे 5 वरांचेर पोरवरी हांगच्या उच्च न्यायालय इमारतीन घुवळी वखदा आड जागृताय मोहिमेचो शुभारंभ जातलो। भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे मुखेल सोयरे म्हूण हाजीर आसतले। ही जागृताय मोहीम 1 महिनो म्हणजे 30 दीस चलतली। मुंबई उच्च न्यायालयाचे मुखेल न्यायाधीश चंद्रशेखर, प्रशासकीय न्यायाधीश महेश सोनक तसेच हेर न्यायाधीश आणि आदवोगाद कार्यावळीक हाजीर असतले। राज्यांत तसेच हेर कडेन घुवळी वखदांचो वापर वाढत असा। घुवळी वखदां घातक आशिल्ल्यान ताचे सेवन बंद जावचे हे खातीर कायदो सेवा प्राधिकरणावरवी ही जागृताय मोहीम सुरू जातली। खासा करून तरणाट्यां मदीं घुवळी वखदांचे सेवन करपाचे प्रमाण चड असा। पुराय गोंयांत आयज नातलाची परब व्हडा उमेदीन आनी भक्तीभावान मनयतात। मडगांवां तशेंच हेर कडेन ह्या निमतान वेगवेगळ्या गांवांतल्या इंगर्जांनी रातच्या 12 वरांचेर मीस जावन येसू क्रिस्त जल्माची घोशणा पाद्रींनी केली। उपरांत भाविकांनी एकमेकांक नातलाच्यो परबी भेटयल्यो। उत्तर आनी दक्षिण गोंयांत ह्या निमतान वेगवेगळ्या सुवातांनी येसू क्रिस्त जल्माचे देखावे केल्ले आसून लोक ते पळोवपाक गर्दी करतात। इतले मजगतीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशवासियांक नातलांची परबी भेटयल्या। सोशल मिडिया संदेशांत प्रधानमंत्र्यांनी ही परब सगळ्यांक शांतीकाय, करुणा आनी खोशयेची जावची अशें म्हटलां। येसू क्रिस्ताची शिकवण समाजांत सुसंवाद घटमूट करतली अशी आस्त प्रधानमंत्र्यांनी उक्तायल्या। संसद खेळ महोत्सवांतल्यान देशाक हजारांनी प्रतिभावंत खेळगडे मेळटात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला। आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं संसद खेळा महोत्सवाक मार्गदर्शन करतना प्रधानमंत्री उलयताले। संसद खेळ महोत्सवाचे प्रमाण खूप वाढला, तशेंच ताचो परिणामूय वाढला। तरणाट्यांच्या उदरगतीतल्यान राष्ट्र उभारणेच्या मंत्रान हो खेळा उत्सव उदरगतीचो एक खांबो जाला अशें प्रधानमंत्री मोदी हांणी मुखार म्हटला। जिखप आनी हारप ह्या दोन गजाली परस ह्या खेळा वरवीं तरणाटे जी खेळाडू वृत्ती आणि नितळ खेळाची भावना शिकतात ती सक्षम आणि शिस्तबद्ध तरणाट्यांची उदरगत करपाक योगदान दिता। हेच सक्षम आणि शिस्तबद्ध तरणाटे राष्ट्राचो फुडार घडयतात असे प्रधानमंत्र्यांनी सांगले।
लाखों नौजवानों को जोड़ना और 1 करोड़ से ज्यादा युवा खिलाड़ियों द्वारा इस पर रजिस्ट्री करवाना देश के हर कोने की हिस्सेदारी है और शहरों से लेकर गांव तक हर पृष्ठभूमि के युवाओं की सहभागिता ये दिखाता है इसका स्केल कितना बड़ा है।
यह खबर तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात।
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत। वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा। भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
गोयातल्या नामनेच्या जात्रेमधली एक आशिल्ल्या फातर्फे हांगच्या श्री शांतादुर्गा कुंकळीकरीण देवीची जात्रेक आयज सावन सुरवात जाली। 30 डिसेंबर मेरेन ही जात्रा चालू आसतली। आयज सकाळी देवीच्यो विधी करून ही जात्रा सुरू जाली। जात्रेच्या 5 रातींनी देवीची वेगवेगळ्या तरेच्या रथांतल्यान मिरवणूक जातली। हे जात्रे निमतान लाखांनी भाविक फातर्फा हांगा येवन देवीचे दर्शन घेतले। बायलां आनी भुरगीं उदरगत मंत्रालयान भुरग्यांक ओपिल्लो राष्ट्रव्यापी उत्सव म्हणून फाल्यां 26 डिसेंबराक वीर बाल दीस आयोजित केला। ह्या उत्सवान देशभरान सप्तकभर कार्यावळी जातल्यो। 26 डिसेंबराक दिसा मुखेल कार्यावळ जातली, ताका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाजीर रावतले। दरेक शाळेन ह्या सप्तकभरान वीर बाल दीस उत्सवा निमतान चित्रकला, सृजनशील लेखन, गिन्यानाचेर आधारिल्ले खेळ, कथा सांगप आनी पुस्तक वाचपाचे सर्त, वादविवाद, स्किट, भुमिका नाट्य, घोषणा लेखन सर्ती, रॅली, गटचर्चा, जागृताय संदेश प्रसार करपी खेळ आनी फिटनेस कार्यावळी आदी कार्यावळी आयोजित करच्यो अशें राज्य शिक्षण संचालनालयान शाळांकडे मागला। कलासागर सांस्कृतीक केंद्र आनी कला आनी संस्कृती संचालनालयान 26 वर्सां चलत आयिल्ली 27वी बाल संगीत परिशद 1 जानेवारी दिसा शिरोडा बाजारांत जातली। मुखेल सोयरे म्हूण उदका संसाधन आनी सहकार मंत्री सुभाष शिरोडकर माचेर हाजीर आसतले। ह्या कार्यावळीक खाशेले सोयरे म्हूण नवीन वेंचून आयिल्ली जिल्ला पंचायत वांगडी डॉ गौरी शिरोडकर, सरपंच पल्लवी शिरोडकर आनी आदले जिल्ला पंचायत वांगडी नारायण कामत हाजीर आसतले। गोंयच्या वेगवेगळ्या वाठारांतले बाल कलाकार हे कार्यावळींत आपली कला सादर करतले। पालक संस्थेचे अध्यक्ष नितीन जांबावलीकर हांणी सगळ्या विद्यार्थ्यांक, पालकांक आनी इच्छूक प्रेक्षकांक ह्या मेळाव्याक व्हडा प्रमाणात हाजीर रावपाचे आवाहन केला। राज्य कुशळटाय संचालनालयान पणजेन 30 डिसेंबराक प्रधानमंत्री एप्रेंटिशीप मेळाव्याचे आयोजन केला। हो मेळो आल्तिनो हांगा 30 तारखेक सकाळी 9:30 वरांचेर सुरू जातलो। ITI उत्तीर्ण तशेंच हेर तरणाट्यांनी सकाळी 9 वरांचेर हाजेरी लावन नाव नोंदणी करची। राज्यासयत राज्य भायल्यो कंपन्यो प्रशिक्षणार्थींची निवड करपा खातीर मेळाव्याक हाजेरी लायतल्यो। गोंय शालांत मंडळान 2026 10वेच्या परिक्षेचे अंतीम वेळापत्रक जाहीर केले। अंदूची 10वीची परिक्षा 13 मार्च 2026 सावन सुरू जातली। पहिली ही परिक्षा 2 मार्च सावन सुरू जावपाची असली। मुख्याध्यापक संघटनेच्या मागणेक लागून शालांत मंडळांनी परिक्षा फुडें धुकलपाचो निर्णय घेतला। 13 मार्चाक इंग्लीश पेपर जातलो, 4 एप्रिलाक निमाणो जॉग्रफी आनी इकॉनॉमिक्स विशयाचो पेपर जातलो। हाचे उपरांत कांय तंत्रीक विशयाचे पेपर जातले। सकाळी 9:30 वरांचेर पेपराक सुरवात जातली। विद्यार्थ्यांनी 9:30 मेरेन परिक्षा केंद्राचेर पावप गरजेचे आसा। वेळापत्रक सगळ्या विद्यार्थ्यां खातीर धाडला। मजगतीं शालांत मंडळान 9वेच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केला। 9वेची परिक्षा 4 मार्च ते 12 मार्च 2026 मेरेन जातली। खेळ। गोंयचो बुद्धीबळ खेळगडो इथन वास हांणी 54व्या राष्ट्रीय ज्युनियर बुद्धीबळ सर्तीचे विजेते पद जोडला। सर्तीचे आयोजन झारखंड बुद्धीबळ संघटनेच्या सेरकेला खारसावन जिल्हो बुद्धीबळ संघटनेन केल्ले। ह्या सर्तीत इथन वास हांकां टॉप सिडींग मेळिल्ले। ताणें 9व्या फेरयेन दुसरे मानांकन लाभिल्ल्या आंध्र प्रदेशाच्या मोहम्मद इब्राहना जाल्यार 7व्या फेरयेन फिडे मास्टर गुजराताच्या विवान विशाल शाहचो आनी 10व्या फेरयेन महाराष्ट्राच्या फिडे मास्टर जयवीर महेंद्रुचो पराभव केलो। हवामान। पणजी वेधशाळेन दिल्ले म्हायती प्रमाण आयज पणजेन चडांतचड तापमान 32.8 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें 18.4 डिग्री सेल्सियस नोंद केला। मुरगांवांत चडांतचड तापमान 32.8 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें 18.2 डिग्री सेल्सियस नोंद केला। परतून एक फावट मुखेल खबरो। फाटल्या 11 वर्सा सावन आपले सरकार समाजातल्या दरेका नागरिकाच्या बऱ्या खातीर कश्ट घेता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला। गोंय राज्य कायदो सेवा प्राधिकरणा वतीन फाल्यां पोरवरी हांगच्या उच्च न्यायालय इमारतीन घुंवळी वखदां आड जागृताय मोहिमेचो शुभारंभ जातलो। पुराय गोंयांत आयज नातलांची परब बडा उमेदीन आनी भक्तीभावान मनयतात। आनी गोंयांतल्या नामनेच्या जात्रेमदली एक आशिल्ल्या फातर्फे हांगच्या श्री शांतादुर्गा कुंकळीकरीण देवीची जात्रेक आयज सावन सुरवात जाली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. नमस्कार.